घोड्यावर बसून टपटप करायला तर सगळ्यांनाच आवडतं. जमेल तिथं उंचावरून पटपट उड्या मारणं कुणाला नाही आवडत. दिसली खिडकी, चढ तिच्यावर मार उडी. दिसला कोच, चढ वर मार उडी. दिसलं टेबल, चढ वर मार उडी. अगदीच काही नाही तर जमिनीवर बसल्या बसल्या दुडक्या उड्या मारतात काही जण, आणि काही जण तर एका पायावर तयार असतात लंगडी खेळायला. थोडक्यात काय, कुणी घालतं फुगड्या, कुणी मारतं बेडूक उड्या.
अभ्यासाला बसा.